चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज बुधवार 24 फेब्रुवारी 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,125 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,120 रुपये ते 3,175 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,220 रुपये होता, तर गुजरातमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,101 रुपये ते 3,111 रुपये होता आणि एमटी साखरेचा व्यापार 3,121 रुपये ते 3,141 रुपये होता। तमिळनाडूमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,175 ते 3,225 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,225 रुपये ते 3,250 रुपये होता। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 18.20 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.355 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.4080 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4,523 रुपये, क्रूड WTI $62.33 होते। इक्विटी सेन्सेक्स 1,030.28 अंकांनी वाढून 50,781.69 वर आला, तर निफ्टी 274.20 अंकांनी वर येऊन 14,982 अंकावर बंद झाला।